श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। नवव्या अध्यायाच्या 20व्या श्लोकापर्यंत निरूपण काल आपण पाहिलं। 20व्या श्लोकामध्ये असं सांगण्यात आलं होतं की काही यज्ञकर्ते जे असतात त्यांचं सगळं लक्ष स्वर्ग सुखाकडे असते आणि त्या स्वर्गातील सुख भोगण्याकडे त्यांचं लक्ष लागून राहिल्यामुळे त्यांना सगळं काही मिळत नाही असं नाही, पण हे बहु असो जे ऐसे भोग इंद्र सुखाही सरीसे ते भोगी जती जव असे पुण्य लेशू। हे सर्व सुख ते सगळं ऐश्वर आणि वैभव तिथपर्यंतच भोगता येते जिथपर्यंत तुमच्या वाट्याला पुण्याचा शेष भाग असतो, म्हणजे तुमचं पुण्य तुमच्या पापापेक्षा जास्त असते तोपर्यंतच। जसं तुमचं पुण्य पापाच्या बरोबरीचं झालं तसं परत तुमची मृत्यूलोकामध्ये हकालपट्टी होते। आज 9व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकापासून पुढचं निरूपण आपण घेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनु प्रपन्ना गतागतं काम कामालभन्ति। तो विशाल असा स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मर्त्यलोकी प्रवेश करतात, म्हणजे परत मृत्यूलोकात येतात। विषयांची इच्छा करून तीन वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्ममार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे जाणे येणे म्हणजे जन्म मृत्यू हे प्राप्त होत असते। मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्युलोका जैसा वेश्या भोगी कवळा वेचे मग दारहीचे पू नयेतीयेचे तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगो एवं थितिया माते चुकले जिही पुण्ये स्वर्ग कामिले तया अमरपणते वावो जाले आता मृत्युलोकू मातेचिया उदरकुहरी पचूनी विष्ठेच्या दाथरी उकडूनी नवमा सवरी जन्म जन्मोनी मरती अगा स्वप्नी निधान फावे परीचे इलिया हारपे आगवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेद ज्ञानचे अर्जुना वेदू जरही जाहला तरी माते नेणता वाया गेला कणू सांडूनी उपणिला कोंडा जैसा म्हणोनी मज एके वीण हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणोनी काही नेण तू सुखिया होसी। मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला म्हणजे त्याबरोबरच त्या यज्ञकर्त्यांत असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज ते नाहीसे होते आणि मग ते मृत्यूलोकाला परत येऊ लागतात। ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय राहत नाही, एकदा पैसा संपला की ती लात मारून घराबाहेर काढते। त्याप्रमाणे पुण्याची पुंजी संपली की मग त्या यज्ञकर्त्याची स्थिती अगदी त्या वेश्येकडे जाणाऱ्या माणसासारखी होते, त्याचे काय वर्णन करावे। याप्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते नित्य जवळ असणाऱ्या मला चुकले आणि त्यांचे ते अमरपणही व्यर्थ गेले, आता त्यांना पूर्वीचा मृत्यूलोक पुन्हा प्राप्त होतो। आईच्या उदररूपी गुहेत नरकाच्या उकडीतील थरात 9 महिनेपर्यंत उकडून पुन्हा पुन्हा ते जन्माला येऊन पुन्हा पुन्हा मरतात। अर्जुना, स्वप्नामध्ये द्रव्याचा ठेवा सापडतो पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो। त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या यज्ञकर्त्यांचे स्वर्ग सुख समजावे, ते स्वप्नासारखे आहेत। ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफणावा त्याप्रमाणे अर्जुना, मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद झाला तरी तो व्यर्थ होय, म्हणून एक मला टाकून केलेले तीनही वेदांनी सांगितलेले धर्म, ज्योतिष्टोमादिक यज्ञकर्म, हे सर्व निरर्थक आहेत. यास्तव अर्जुना, मला एक जाणलेस मग जरी दुसरे काही जाणले नाही तरी तू सुखी होशील, म्हणून मला जाणणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रसंगी मला एक यावेळी एक छोटासा प्रसंग आठवतो, ज्यांना आपण आता महावीर स्वामी म्हणतो, जैन धर्माचे फार महत्त्वाचे तीर्थंकर. असं म्हणतात की ते महावीर स्वामी जेव्हा लहान होते आणि लहान होऊन थोडेसे बालवयात असताना त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करायची होती, ते राजघराण्यातले होते तुम्हाला माहिती आहे, त्यासाठी एक शिक्षक म्हणून एक विद्वान पंडित नेमण्यात आला. त्या पंडिताला बोलवलं राजांनी आणि त्याला सांगितलं की याला शिकव. महावीर स्वामी लहानपणी अत्यंत कमी बोलायचे आणि त्यांना सांगितलं की याला शिकव, त्यांनी शिकवायला सुरुवात केली. जसं आपण चेंडू दांडूचा एक मराठीमध्ये शिकतो, एक चेंडू आणि एक दांडू एकाला एक जोडले की त्याचा एक शब्द तयार होतो, एक अंक तयार होतो. तर ते जवळजवळ एक महिना गेला तर एकावरच ते राहिले, एक शिकले फक्त ते. पुढे ते शिक्षक खूप प्रयत्न करीत राहिले, त्यांना दोन शिकवायला, तीन शिकवायला, चार शिकवायला, पण ते फक्त एकच लिहायचे. वर्ष लुटून गेलं. वर्षानंतर राजांनी त्या विद्वान पंडिताला विचारलं की पहिला वर्ग झाला असेल आता. त्यांनी माफी मागितली राजाची, म्हणले की मी यांना शिकवू शकत नाही कारण वर्ष झालं, यांना फक्त एकच कळला. तेव्हा त्या पंडित आणि ते राजा यांनी त्या बाळाला बोलवलं जवळ आणि त्याला विचारलं, का बाबा तू एकानंतर दोनकडे का वळत नाही? तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना उत्तर दिलं की बाबा, हे राजा, एकला जर समजून घेतलं तर पुरे आहे, एकच्या पुढे दोन तीनची काही गरज नाही, फक्त एकाला समजणे आवश्यक आहे. म्हणून मी फक्त एकच शिकलो आणि एकच शिकीन आणि पुढे सर्वांना एकच सांगेन. अशी ही महत्त्वाची गोष्ट, म्हणूनी मज एके विण हे त्रयी धर्म अकारण. बाकी सगळे तुमचे त्रिधर्म असतील ते सगळे अकारण, काही कारणच नाही, फक्त मी एकटाच पर्याप्त आहे. आता माते जाणूनी काही नेणं तू सुखी आहोसी. या मला एकाला जर जाणलं आणि मला एकट्याला जर जाणलं नाहीस तर तू काही सुखी होऊ शकतो? आणि माझ्या एकापेक्षा जर जास्त जाणण्याचा प्रयत्न केला तर काही तुला जास्त जाणायला मिळेल? मला एकट्याला जाणणे हेच पुरे आहे. अनन्या चिंतयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. एक निष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या सतत माझ्या ठिकाणी युक्त असलेल्या लोकांचा सायुज्य अथवा मत्सेवा, यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा योग, अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे त्या प्राप्त वस्तूंचे रक्षण मी करतो. काय अर्थ झाला? की मला जो अनन्य शरण आहे, माझी एकनिष्ठेने भक्ती करतो, माझेच एकनिष्ठेने चिंतन करतो, माझीच उपासना करतो, अशा सतत युक्त भक्ताला, अशा एकनिष्ठ साधकाला सायुज्य सारखे किंवा मत्सेवा, माझी सेवा, यापैकी जे त्याला पाहिजे असेल त्या गोष्टीचा मी त्याला योग करून देतो. काही असेही योगी असतात त्यांना सायुज्य म्हणजे त्यांना मोक्षसुद्धा नको असतो. ते म्हणतात, देवा तुझ्या पायाची सेवा करायला मिळो, हेच जन्मोजन्मी मला वचन पाहिजे. असे अनेक भक्त आहे ज्यांनी आयुष्यात हेच मागितलं. त्यांनी सायुज्य सदन मागितलं नाही, त्यांनी मोक्ष मागितलं नाही, त्यांनी मुक्ती मागितली नाही. तर तेच म्हणतात की ज्यांना मुक्ती पाहिजे त्यांना मुक्ती आणि ज्यांना माझ्या पायाची सेवा पाहिजे त्यांना माझ्या सेवा पायाची सेवा, असा त्या गोष्टीचा योग मी त्यांना प्राप्त करून देतो. आणि नुसतं योग प्राप्त करून देत नाही तर त्याचं पुढे रक्षणही मीच करतो. योगक्षेमं वहाम्यहम्. पै सर्वभावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळो उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी वाचुनी काही आणिक गोमटेची नाही मजसी नाम पाही जिणे या ठेविले। ऐसे अनन्य गति के चित्ते चिंतित सांते माते जे उपासिति तयांते मीचि सेवी। ते एक वटूनी जे क्षणी अनुसरले गा माझिये वाहणी तेव्हाची तयांची चिंतवणी मजची पडली। मग तिही जे जे करावे ते मजची पडीले आघवे जैशी अजात पक्षांचे निजीवे पक्षिणी जिये। आपुली तहान भूक नेणे तान्या निकेते माऊली सिची करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयाचे न कायसे नही नलजे मी। तया माझिया सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये। ऐसा मनी जो जो धरी ती भावो तो पुढा पुढा लागे तया देवो आणि दिदलियाचा निर्वाहो तो ही मिची करी। हा योगक्षेमो आघवा तयांचा मजची पडीला पांडवा जयाचिया सर्वभावाश्रयो मी। जे सर्व प्रकारच्या वृत्तीसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही, त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना चांगलेच वाटत नाही। आणि पहा, ज्यांनी आपल्या जगण्यात आणि आपल्या जगण्याचं नाव हे माझंच नाव ठेवलेलं आहे, ज्यांना माझी सेवा करण्यातच आपल्या जीवितांची सार्थकता वाटते, याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करीत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो। अंतकाळी तैसा हरी तया संभाळी अंतर्बाह्य, अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया संभाळी अंतर्बाह्य, असं हरिपाठामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारचा एकनिष्ठ जो असतो चित्ताने, बरं का, एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करतो, त्याची उपासना आणि माझीच उपासना करतो, त्याची सेवा मी करतो, ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले, मला भजाव्यास लागले, त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या काळजीचा भार माझ्यावर येऊन पडला, त्यांच्या जीवनाची सगळी जी काळजी असेल ती काळजी माझीच झाली। म्हणून जे थोर संत होऊन गेले ते अजिबात आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या पूर्ण प्रपंचामध्ये कधीही चिंतित नव्हते। तुकारामासारखे संत, त्यांना काही चिंता नव्हती। गोरा कुंभार म्हणायचा की माझे सगळे काम तो पांडुरंग विठ्ठलच करतो। सावतामाळी, सावतामाळ्याला एकदा विचारलं कोणी की का रे बाबा तू विठ्ठलाचे अभंग करतोस, रचतोस, आणि मग आमच्यासोबत वारीला का नाही येत पंढरपुराला? सावतामाळ्याने उत्तर दिलं की आलो असतो देवा, महाराज मी आलो असतो तुमच्यासोबत, पण मी काय करू, मला पांडुरंगांनी दुसरं काम देऊन ठेवलेलं आहे, जर मी हे काम नीट नाही केलं तर मग तो पांडुरंग मला जा विचारेल। तर बाबा असं तुला कुठलं काम दिलं पांडुरंगाने? तेव्हा त्यांनी तो अभंग रचिला, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी। ही कांदा मुळा आणि भाजी उगवणे हे काम मला विठ्ठलाने दिलं आहे, माझं हेच काम आहे आणि याच्यामध्येच मी विठ्ठल पाहतो। तर म्हणतात की असे जे संत असतात ते ज्या क्षणी एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले ना, त्याच वेळेला त्यांच्या संबंधाच्या किंवा त्यांच्या संबंध काळजीचा विषय जो असतो, त्यांच्या संबंध काळजीचा भार माझ्यावर येऊन पडतो। मग जे जे म्हणून त्यास कराव्याचे असते ना, ते सर्व मलाच करावे लागते। ते नावाला शरीर त्यांचं असते पण करतो ते सर्व मीच। जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जगण्याचे काम, त्यांना जगवण्याचे काम त्यांची आई ती पक्षिणीच करते, त्या लहान पिलांच्या जगण्याच्या माध्यमातून ती पक्षिणीच जगते। आपली तहानभूक ज्याला काही कळत नाही असं ते लहान लेकरू असते, माणसाचं सुद्धा त्याची आई तिला कसं काय कळते की त्याला भूक लागली, बरोबर त्याच वेळेस ती तिला दूध पाजते। तर आपली तहानभूक काही कळत नाही अशा त्या लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते. त्या मुलाप्रमाणे जे मला अंतकरणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्याची आवड मी पूर्ण करतो, म्हणजे त्यांना सायुज्य सिद्धी देतो. किंवा ते माझ्या सेवेची इच्छा करत असतील तर त्यांना आम्हा दोघांमध्ये प्रेम घालतो, म्हणजे मदविषयक प्रेम मी त्यांना देतो आणि जन्मोजन्मी माझ्या पायांची सेवा त्यांना देतो. याप्रमाणे ते जो जो हेतू मनात धरतात तो तो मी त्यांचा पुढे पुढे होऊन तो हेतू पूर्ण करतो आणि त्यांना त्या त्या वस्तू द्यावायला लागतो आणि दिलेल्याचे संरक्षणही मीच करतो. बरं का, नुसतं देत नाही तर त्याचे रक्षणही मीच करतो. योगक्षेमम वहाम्यहम, पहिल्यांदा तर योग करून देतो आणि योग करून जी वस्तू मी त्यांना दिली त्याचं रक्षणही मीच करतो. ज्यांच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे त्यांच्या योगक्षेमाचा सर्व भार अर्जुना माझ्यावरच येऊन पडतो. आणि असे जे मी त्यांना जे पदार्थ देतो त्याचा सर्व भाग माझ्यावर येऊन पडतो. त्यास नसलेला इच्छित पदार्थ देणे आणि दिलेला पदार्थ जतन करणे हे सर्व अर्जुना मलाच करावे लागते. आता मी सांगत होतो की कितीतरी असे भक्त असतात ज्यांना त्या परमात्म्याच्या पायाची सेवाच पाहिजे असते. अशा एक थोर भक्ताची गोष्ट छोटीशी आठवली म्हणून सांगतो. शिर्डीचे साईनाथ जेव्हा आपल्या त्या द्वारकामाईमध्ये असायचे त्यांचा एक अनन्य सेवक होता. तो त्यांच्याच वयाचा होता, अनन्य होता, मित्र होता, जीवलग होता आणि साईबाबांसमोर फार मोठे मोठे जे विद्वान असायचे ते सुद्धा गप्प राहायचे. एक शब्द चकार शब्द सुद्धा ते काढायचे नाही. मोठमोठे त्यावेळी कोणी मेंबर ऑफ पार्लियामेंट होते तर कोणी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली होते. इंग्रजांचा काळ होता. मोठे मोठे थोर थोर भक्त यायचे. खापर्डे अमरावतीचे ते फार मोठे होते पण तिथे आल्यानंतर त्यांची बोबडी वळत नव्हती. मोठे शेठ, मोठमोठे शेठ, बिलियनर्स त्या काळचे मिलियनर्स, ते सुद्धा तिथे गप राहायचे. पण त्याचवेळी हे माधवराव देशपांडे नावाचे गृहस्थ जे साहेबांचे मित्र होते त्यांच्यासोबत त्यांचं एकेरी संभाषण व्हायचं. साईबाबांना सगळे देव म्हणायचे, भगवान म्हणायचे. तुम्ही आम्ही करून अहो जाहो करून त्यांच्याशी संवाद करायचा झाला असतं पण माधवराव देशपांडे अरे तुरे करून बोलायचे. त्यांचं एकेरी संभाषण व्हायचं नेहमी. आणि एकदा हळूच साईबाबांनी हात धुताना, जेवणानंतर हात धुत होते, हळूच त्यांचा गालगुच्छा घेतला. तेव्हा ते माधवराव देशपांडे देवावर चिडले, काय रे देवा हे असली कसली तुझी सलगी, आमचे गालगुच्छे घेतोस, आम्ही तुझी पूजा करतो म्हणून तू काही करशील. देव म्हणाले, त्यांना ते श्यामा म्हणायचे आवडीने, श्यामा मी तुझ्यासाठी मोक्षाचे द्वार उघडेल. श्यामा लगेच ताबडतोब उत्तर देऊ लागले, हे देवा तुझं मोक्षाचं द्वार तुझ्यापाशी ठेव, मला तुझ्या सायुज्य सदनाची मोक्षाची काही गरज नाही, जन्मोजन्मी मला तुझ्या पायाची सेवा घडो एवढंच तुझ्यापाशी मागणं आहे. तू माझा तुझ्यावर हक्कही आहे आणि या हक्कापासून मला वंचित करू नको. अशा प्रकारची मागणी ही किती थोरपणाची मागणी. माधवराव देशपांडे स्वतः शिक्षक होते, उच्चभ्रू ब्राह्मण होते, त्यांना काही कळत नव्हतं देवाला काय मागायचं. पण त्यांनी ही गोष्ट जाणलेली होती की साईबाबा स्वतः एक परमात्मा आहे, ते परब्रह्मस्वरूप आहे. आज जे मी मागेल तो शब्द साईबाबाच्या तोंडातून मला तथास्तु म्हणून निघेल आणि ती गती मला मिळेल. म्हणून त्यांनी कधी मुक्ती किंवा मोक्ष मागितला नाही, आयुष्यभर साईबाबांच्या चरणांची सेवा करत राहिले आणि मरेपर्यंत ते साईचरणी लीन राहिले. चला पुढचा श्लोक घेऊया. हे प्यन्न देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ते पिमामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांचे अन्य म्हणून देखील पूजा करतात ते देखील हे अर्जुना अज्ञानाने पण ते माझीच पूजा करतात अल्टिमेटली. आताणी कही संप्रदाये परीमाते नेणती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणोनी यजीती तेही कीरमातेची होये का जे हे आघवे मीची आहे परीते भजती उजरी नव्हे विषम पडे पाहे पा शाखा पल्लव वृक्षाचे हे काय नवती एकाची बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्वत्र समान असणारा जो मी त्या मला जाणत नाहीत तर ते अग्नये इंद्राये सूर्याये सोमाये असे म्हणून यज्ञ करतात. अग्नेय स्वाहा इंद्राय स्वाहा इदम अग्नेय इदम मम इदम इंद्राय इदम न मम ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केले भजन. वास्तविक माझेच भजन होत असते पण ते त्यांना कळत नाही कारण की ह्या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांच्या भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून तो वाकडा असल्यामुळे त्यांना ते कळत नाही आणि म्हणून ते इतर देवतांची पूजा करतात भक्ती करतात. झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात का? अगदी त्याप्रमाणे हे आहे. परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळालाच घातले पाहिजे. का दहा ही इंद्रिये आहाती ये जरी एकेची देहीची होती आणि ही सेविली विषयो जाती एका चिठाया तरी करोनी रससोय बरवी कानी केवी भरावी फुले आणोणी बांधावी डोळा केवी तीर्थ रसू तो मुखेची सेवावा परिमळू तो घ्राणेची घ्यावा तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी येरमाते नेणोनी भजन तेवायांची गाणे आण म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. किंवा हे दहाही इंद्रिये म्हणजे पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये ही दहाही इंद्रिये आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी त्या भोगत्याला जाऊन मिळतात असे जरी आहे तरी उत्तम पक्वान्ने करून कानात कसे भरावे? ते तर तोंडानेच खावे लागेल ना. फुले आणून ती काय डोळ्यावर बांधायची? ते तर वेणीतच गुंफणार ना. त्या ठिकाणी पक्वान्ने ती तोंडानेच खाल्ली पाहिजे, वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे. अर्जुना, दुसरे कित्येक जे मला न जाणून भजन करतात ते त्यांचे भजन व्यर्थ भलत्यास भलते असे होते. त्याकरिता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे आणि ते माझेच भजन असले पाहिजे. या पुढचा भाग आपण उद्या घेऊ, आज इथेच विश्रांती घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.